आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ कायद्यासंदर्भात दाखल याचिकांच्या पुढच्या सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. अमरावतीमधून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त. आणि नागपूर महानगरपालिकेच्या शाळा जुलैपर्यंत सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार. कॅमेरे लावण्याकरता 2.5 कोटींची तरतूद. आता सविस्तर बातम्या. नव्या वक्फ कायद्याच्या कलम 9 आणि 14 नुसार वक्फ बोर्ड आणि काउन्सिलवर कोणतीही नियुक्ती केली जाणार नाही असा हंगामी आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला तशी हमी दिली. येत्या 7 दिवसात सरकारतर्फे उत्तर देऊ असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं. राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ परिषदेनं मुस्लिमेतर व्यक्तींची नियुक्ती करणार नाही, तसंच केवळ वहिवाटीनं आहेत म्हणून कोणत्याही अधिसूचनेद्वारे किंवा राजपत्राद्वारे घोषित वक्फ मालमत्ता पुढच्या सुनावणीपर्यंत बेदखल केल्या जाणार नाहीत असं सरकारनं आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी 5 मेला होईल. ही सुनावणी फक्त प्राथमिक हरकती आणि हंगामी आदेशासाठीच्या निर्देशाकरता होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी स्पष्ट केलं. पुढच्या वर्षी मार्च अखेरीपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशात नीमच इथं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
चाहे कश्मीर की वादियों में आतंकवाद फैलाने वाले नापाक इरादे रखने वाले आतंकियों के सामने जूझना हो, चाहे पूर्वोत्तर में शांति प्रस्तापित करने के लिए हमेशा तैनात रहना हो, और सबसे बड़ी बात पशुपति टू तिरुपति का एक हौसला रखने वाले दुर्दांत नक्सलियों को आज 4 जिलों में सिमट कर रख देना. इस सारे कारनामों में हमारे सीआरपीएफ के जवानों का बहुत बड़ा योगदान है.
सीआरपीएफच्या कोब्रा बटालियननं नक्षलविरोधी मोहिमांमध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे असं ते म्हणाले. विविध मोहिमांमध्ये सीआरपीएफचे 2264 जवान शहीद झाल्याचं सांगून त्यांनी शहीदांना आदरांजली वाहिली. विशेष कामगिरी बजावणाऱ्या जवानांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अमित शाह यांनी शहीदस्थळावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच सीआरपीएफ दलाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सीआरपीएफचे संचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग कार्यक्रमाला उपस्थित होते. गेल्या आर्थिक वर्षात भारताची स्मार्टफोन्सची निर्यात विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवर ही माहिती दिली आहे. भारतातून सर्वात जास्त निर्यात होणाऱ्या पहिल्या 10 उत्पादनांमध्ये आता स्मार्टफोनची गणना होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेमुळे या क्षेत्रात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाल्याचं त्यांनी सांगितलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई-स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ T2 ते अंधेरीपूर्व या मेट्रो मार्ग 7A मधील 1.65 किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचं ब्रेक थ्रू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली, तसंच कळ दाबून ब्रेक थ्रू कामाला सुरुवात केली. यानंतर या कामाची पाहणी केली. हा भुयारी बोगदा मेट्रो 7A वर डाऊन लाईनवर आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावतीमधून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल असं म्हटलं आहे. भूजल पुनर्भरणासाठी जलतारा अभियान मोठ्या प्रमाणात राबवणारा राज्यात वाशिम जिल्हा एकमेव असून या अभियानासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगानं जिल्ह्यातील सामाजिक संस्था यांच्या सहकार्यानं वत्सगुल्म जलतारा स्पर्धा 2025 अंतर्गत जिल्हा प्रशासन वाशिमच्या वतीनं एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच्या उद्दिष्टाबद्दल जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी माहिती दिली.
या जिल्ह्याच्या पाणी पातळी वाढणार असेल जलतारा आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत येईल. शेतकरींचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हे आम्हाला अत्यंत गरजेचं आहे आमच्या जिल्ह्याला आणि याच्यासाठी आता आमच्याकडे जास्त वेळ नाहीये. अजून एकच महिना उरलेली आहे. येणाऱ्या बारिशची पूर्वी आम्हाला या 100% जिल्ह्यामध्ये आम्हाला जलतारा करायची आहे. आमचे उद्दिष्ट आम्ही 10 लाख जलतारा नियोजन करून ठेवलेली आहे.
या स्पर्धेमुळे भूजल पुनर्भरणासाठी ग्रामपातळीवर व्यापक जनजागृती घडवून आणण्याचा उद्देश समोर ठेवून जलतारासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर तालुक्यातून जलतारा अभियानात सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या शेतकरी शासकीय अधिकारी महिला कार्यकर्त्या तसंच स्वयंसेवी संस्थांसाठी वत्सगुल्म जलतारा स्पर्धा 2025 आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार नागपूर महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचं काम येत्या जुलै महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 2,50,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणं अनिवार्य केल्यानं त्या अनुषंगानं नागपूर महापालिकेच्या सर्व शाळा सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीखाली आणण्याचा मनोदय महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या एकंदर 116 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याकरता महापालिकेच्या अर्थसंकल्पात 2.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात महापालिकेच्या 88 प्राथमिक शाळा तर 28 माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शाळांच्या मालमत्तांची सुरक्षा मजबूत होणार आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे आणि सौम्य पर्जन्यवृष्टी तसंच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता असून अमरावती जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान आज चंद्रपूर इथं 42.4 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची तर नागपूरात 40.2 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबादबरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्ह्यानं 26,000 घरं आणि 105 मेगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जा निर्मितीचा टप्पा ओलांडला आहे. घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी मागील वर्षी 13 फेब्रुवारी रोजी ही योजना सुरू केली होती. नागपूर जिल्ह्यात कालपर्यंत या योजनेत एकंदर 26,588 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले गेले. त्यामध्ये 105.45 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली आहे. काल एकाच दिवशी तब्बल 212 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले गेले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वक्फ कायद्याअंतर्गत दाखल याचिकांच्या पुढच्या सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड होईल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची त्यात महत्वाची भूमिका असेल असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. अमरावतीमधून विमानसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आनंद व्यक्त. आणि नागपूर महापालिकेच्या शाळा जुलैपर्यंत सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार. कॅमेरे लावण्याकरता 2.5 कोटींची तरतूद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.